विविधभारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहर आणि परिसराला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. मंगळवार रात्रीपासून सुरू असलेली पावसाची संततधार आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे आज शहरातील काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सिंहगड रस्ता, डेक्कन परिसर, कात्रजसह शहरातील अनेक भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. अनेक घरात, इमारतींमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलं. ठिकठिकाणी झाडं पडली. पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असून 85 जवानांची तुकडी सिंहगड रस्ता, एकता नगर परिसरात मदत कार्य करत आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या तुकड्याही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. पुणे अग्निशमन दलानं आज सकाळपासून आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली आहे. येरवडा आदर्शनगर इथं पाण्यात अडकलेल्या 10 नागरिकांची दलानं सुखरूप सुटका केली आहे. पुलाची वाडी, पाटील इस्टेट, झोपडपट्टी आणि आदर्शनगर इथंही पाणी शिरल्यानं तिथल्या सुमारे 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. मोहोळ दिल्लीहून पुण्याकडे निघाल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील नियंत्रण कक्षातून पुण्यातील या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार पुण्यात दाखल झाले असून त्यांनी आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या, तसंच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. नैसर्गिक संकटाच्या काळात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदतकार्यात सहभागी व्हावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या भागातील नागरिकांना अन्न आणि पाणी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं आणि पुढचे 2 दिवस धोकादायक पर्यटन स्थळांवर जाऊ नये असं आवाहन पवार यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातही आज मुसळधार पाऊस सुरू असून महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लवासामध्ये 2 बंगल्यांवर दरड कोसळली असून 4 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे आज शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. पावसामुळे 12वीच्या पुनर्परीक्षेला पोहोचू न शकलेल्या परीक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची उद्या होणारी पुरवणी परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात पुलाची वाडी इथं काल रात्री विजेचा धक्का लागल्यानं 3 मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे मदत केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचं सांत्वन केलं. भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यावेळी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत पुणेकरांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या कार्यालयासह शहरातील सर्व खासदार आणि आमदारांची कार्यालयं पुढचे 8 दिवस मदत केंद्र म्हणून 24 तास खुली राहतील अशी माहिती धीरज घाटे यांनी दिली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आज सकाळी 15,000 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला होता, तो आता 6 नंतर पुन्हा 40,000 क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. दरम्यान आज दुपारनंतर पुण्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, पण आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. उद्याही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ससून रुग्णालयातील अस्थिरोग विभागातून रुग्णाला बेवारस सोडून दिल्याप्रकरणी याच विभागातील प्रमुख डॉ प्रवीण लोंढे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विभागप्रमुख डॉ गिरीश बारटक्के यांच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहरात झिकाचा प्रादुर्भाव वाढत असून आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. आता झिका रुग्णांची संख्या 36 झाली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुखपदी डॉ नीना बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ बोराडे नांदेड इथं जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.